नमस्कार. आकाशवाणी पणजी प्रादेशिक खबरा विभागावरवी कौस्तुभ आपटे तुमका ह्यो प्रादेशिक खबरो दिता. भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांची आज नवी दिल्लीत बसका जातली. पक्षाचे अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा हांच्या फुडारपणाखाला ही बसका जातली. पक्षाचे सदस्यत्व मोहीम, संघटनात्मक वेचणुको आणि येता त्या विधानसभा वेचणुकेची तयारी हांचेर ह्या बसकेत चर्चा जातली. ह्या बसकेत पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि प्रभारी सरचिटणीस लेगीत वाटेकार जातले. लोकसभा वेचणुके उपरांत भाजपच्या पदाधिकाऱ्यांची ही पहिलीच व्हड बसका आसा. राज्यपाल श्री पी एस श्रीधरन पिल्ले हांणी 78व्या भारतीय स्वातंत्र्य दिसा निमतान राजभवनात येवकार सुवाळो आयोजित केल्लो. ह्या सुवाळ्याक मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत, तांची घरकान्न सुलक्षणा सावंत, राज्यपालांची घरकान्न श्रीमती रिता श्रीधरन पिल्ले, वीजमंत्री रामकृष्ण ढवळीकर, कायदो आणि पर्यावरण मंत्री आलेक्स सिक्वेरा, राज्यसभा खासदार सदानंद शेतानावडे, आमदार कार्लूस फरेरा आणि दिव्या राणे, आदले खासदार फ्रांसिस सार्दीन, आदले राज्यसभा खासदार लुईजिन फालेरो, मुखेल सचिव पुनीत कुमार गोयल, राज्यपालांचे सचिव एमआरएम राव, जिल्हाधिकारी स्नेहा गीते आणि अश्विन चंद्रू, गोय विद्यापीठाचे कुलगुरू हरिलाल मेनन, राज्यपालांचे अतिरिक्त सचिव संजीव गावस देसाय आणि हेर अधिकारी हजर आशिल्ले. या वर्सा राजभवनात वायनाडाच्या पिडेस्तांक मदत करपा खातीर 6 लाख रुपया केरळच्या मुखेलमंत्री मदत निधीक दिवपाचो निर्णय घेतला. गोय भलायकी खाते तशेंच गोय वैजकी महाविद्यालय आनी स्वित्झर्लंडच्या लुगानो स्वीस फाउंडेशनच्या कॅन ह्या संस्थेकडेन हाताची सर्जरी करपाच्या उपचाराचेर कबलात केला. ह्या कबलातीचे फाटभुयेर 8 ऑगस्टा उपरांत 17 जणांच्यो हाताच्यो सर्जरी केल्यात आनी 34 जणांक उपचार दिल्यात अशी माहिती गोय वैजकी महाविद्यालयाचे डीन शिवानंद बांदेकर हांणी दिल्या. गोय वैजकी महाविद्यालयाच्या सुपर स्पेशालिटी ब्लॉकात सध्या हाताची सर्जरीचो कक्ष स्थापन केला. कठीण सर्जरी करपाक संबंधित संस्थेकडेन केल्ली कबलात संबंधित दुयेंतींक बरे उपचार दिवपाक म्हत्वाची थारतली अशें तांणी म्हळां. इतले मजगती कलकत्ता आरजीकर मेडिकल कॉलेजीत सेवा दिवपी बायल दोतोराचेर जाल्लो अत्याचार आनी तिचो खून ह्या घडणुकेच्या फाटभुयेर गोय वैजकी महाविद्यालयाच्या निवासी दोतोर आणि दोतोरकीचे शिक्षण घेवपी विद्यार्थ्यांनी काल निदर्शना केली. 9 ऑगस्टाक संबंधित दोतोरणीचेर जाल्लो संबंधित अत्याचार हिंसक आणि निर्दयी असा. ज्यांनी हे केला त्याचेर खर कारवाय जावची अशी मागणी त्यांनी ह्या वेळार केली. इतले मजगती भारतीय वैजकी संस्थेच्या गोय फाट्याच्या वांगड्यांनी काल पत्रकार परिषद घेवन कोलकाता दोतोरांचे जाल्ल्या संबंधित अत्याचाराच्या फाटभुयेर गोयची हॉस्पिटलां आयज बंद आसतली अशें जाहीर केला. दौलत हवालदार हांची गोय राज्य वेचणूक आयोगाचे आयुक्त म्हणून नेमणूक जाल्या. त्यांनी काल ह्या पदभाराची सुत्रां सांबाळ्यात. आपल्याक ह्या पदाखातीर निवड केल्याबद्दल तांणी सरकाराचे उपकार आटयल्यात. ह्या पदावेल्यान आपूण बरी सेवा दिवपाचो यत्न करतलो अशी प्रतिक्रिया दौलत हवालदार हांणी दिल्या. दौलत हवालदार हे निवृत्त आयएएस अधिकारी असून गोय प्रशासनात तांणी हे आदी म्हत्वाचे पदभार सांबाळ्यात. पद्म पुरस्कार 2024 खातीर नामांकन 15 सप्टेंबर म्हणसर धाडपाक मेळटली. इच्छूक सहभागी तांचे नामांकन दाखल करपाक राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल अवॉर्ड्स .gov.in भेट दिवपाक शकतात. पद्म पुरस्कार हो देशाचो सर्वोच्च नागरी सन्मानापैकी एक. हे पुरस्कार 3 श्रेणीत दितात. अपवादात्मक आणि विशिष्ट सेवेखातीर पद्मविभूषण तर उच्च श्रेणीतल्या विशिष्ट सेवेखातीर पद्मभूषण आणि खयच्याय क्षेत्रातल्या विशिष्ट सेवेखातीर पद्मश्री प्रदान करतात. दरवर्षा प्रजासत्ताक दिसाच्या पूर्वसंध्येर पुरस्काराच्या नावाची घोषणा करतात. वास्कोच्या दामोदर सप्तकाच्या निमतान भरिल्ल्या फेरेवरवी पालिकेक 1 कोटी 3 लाख रुपयांची येणावळ जाल्या अशी माहिती मुरगावचे नगराध्यक्ष गिरीश बोरकर हांणी दिल्या. वास्कोतल्या फेरयेचो काल निमणो दीस आशिल्ल्यान तांणी फेरयेक भेट दिवन पळवणी केली. पूर्ववर्सा फेरयेतली येणावळ 98 लाख रुपया इतली आशिल्ली. अंदातून वाढ जाल्ल्याचे स्पष्ट झाला. पॅरिसात ह्या महिन्यात सुरू जावपी पॅरालिंपिक खेळांनी भारताचे 84 खेळगडे वाटेकार जाल्यात. 28 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर मजगती हे खेळ जातले. पहिलेच फावट ह्या खेळांनी सगळ्यात चड 47 भारतीय एथलीट खेळगडे वाटेकार जाल्यात. ह्या पंगडात 50 खेळगड्यांनी टार्गेट ऑलिंपिक पोडियम योजनेअंतर्गत प्रशिक्षण घेतला असे खेळा मंत्री मनसुख मांडविया हांणी सांगले. खेलो इंडिया खेळातल्यान खुपशा खेळगड्यांची निवड केला असे त्यांनी सांगले. टोकियोत जाल्ल्या फाटल्या पॅरालिंपिक सर्तीत भारतीय खेळगड्यांनी बेसबरो खेळ करताना 19 पदकां मेळिल्ली आणि इतल्यान ह्यो प्रादेशिक खबरो सोपल्यो.